प्रकरण 3 सैतानाने केलेली फसवणूक. उत्पत्ती अध्याय 3 मध्ये आपल्याला दिसते की सैतान कशा प्रकारे आक्रमण करतो. या ठिकाणी सांगितले आहे की सर्प सर्व प्राण्यांपेक्षा धूर्त होता. सैतानाने सर्पामध्ये प्रवेश केला, गरसेकरच्या मनुष्यातील भूतांना काढले व ते ज्या प्रकारे डुकरांमध्ये शिरले त्या प्रकारेच हे आहे. सर्पाच्या रूपामध्ये सैतान हव्वेशी बोलला. सैतानाने हव्वेला विचारले, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले हे खरे काय? हव्वा म्हणाली की देवाने असेच सांगितले आहे. तेव्हा सैतानाने देवाच्या वचनाविरुद्ध तिला म्हटले, तुम्ही खरोखर मरणार नाही. सैतान कसा येतो त्याकडे लक्ष द्या. प्रथम तो देवाच्या वचनाविषयी प्रश्न विचारतो. आपल्याकडे देखील तो असाच प्रश्न घेऊन येतो. तो विचारतो, आम्ही ते करू नये असे खरोखर देवाने म्हटले आहे का? ते करण्यात काय वाईट आहे? बायबल मधील आज्ञा जुन्या झाल्या आहेत. त्या आज्ञा त्या काळच्या लोकांसाठी होत्या. पौलाच्या काळच्या लोकांसाठी देखील त्या होत्या. आज 20व्या शतकामध्ये त्या देवाच्या आज्ञा आपल्याला लागू होत नाही. इत्यादी इत्यादी आपण बघतो की तरुण आणि वृद्ध सर्वच अशा प्रकारचे प्रश्न सतत विचारत असतात. त्यांना जाणीव नसते की ते सैतानाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांचा विवेक त्यांना सांगतो की काहीतरी चुकत आहे. तरी देखील ते देवाने मना केलेल्या गोष्टींमागील कारण विचारतात. देवाच्या वचनाद्वारे देवाने काही आज्ञा दिली असते किंवा काही करण्यास मनाई केली असते तेव्हा आपण खात्री बाळगावी की त्यामागे देवाचा आपल्या करता चांगला हेतू आहे. सैतान नेहमी प्रश्न विचारतो की खरोखर देवाने तसेच म्हटले आहे का? सैतानाचा मूळ हेतू हा असतो की त्याने देवाच्या वचनाविषयी आपल्या मनात संशय व प्रश्न उत्पन्न करावा. एदेन बागेमध्ये हव्वेशी बोलताना देखील त्याचा हाच हेतू होता. त्या मागे त्याचा उद्देश असतो की आपण देवापासून दूर जावे, देवाला आपल्याला नाकारण्यास भाग पाडावे व देवाने आपल्याला बाहेर घालवून द्यावे. ज्या प्रकारे देवाने आदाम व हव्वेला त्याच्या उपस्थितीतून घालवून दिले. बायबल मध्ये एकदा येशूने म्हटले की सैतान हा चोर आहे. सैतान पैसे चोरीत नाही, कारण सैतानाला माहित आहे की पैशाचे सार्वकालिक मोल नाही. सार्वकालिक मोल असलेल्या गोष्टीस तो चोरतो. तो लोकांचे हृदय चोरतो. पुढे येशूने सांगितले की सैतान चोरी करतो, जीवे मारतो व चोरलेल्या गोष्टींचा नाश करतो. योहान 10:10. परंतु येशूने म्हटले की येशू स्वतः आपल्याला विपुल जीवन देण्यास आला आहे. हे आश्चर्यजनक नाही का की 5,500 दशलक्ष लोक असलेल्या जगात 99% लोक सैतानाच्या लबाडीवर विश्वास ठेवतात. येशूवर विश्वास ठेवण्याऐवजी व देवाच्या वचनाचे आज्ञापालन करण्याऐवजी ते सैतानाचे आज्ञापालन करतात. लोकांना पटवण्यात सैतान किती यशस्वी झाला आहे व त्याने किती मोठे कार्य केले आहे हे ह्यावरून आपल्याला दिसते. त्याने लोकांना पटविले आहे की देवाच्या वचनाची अवज्ञा करणे हे गंभीर पाप नाहीये. जेव्हा लोक जीवनात दारूचा पहिला गोट घेतात किंवा पहिली सिगरेट पितात किंवा अमली पदार्थ घेतात तेव्हा सैतान त्यांना ताकीद देत नाही की त्यामुळे त्यांच्या शरीराचा नाश होईल व शेवटी मेल्यावर ते सार्वकालिक नरकात जातील. नाही, सैतान लोकांना सत्य सांगत नाही. कारण सावध करणारे सत्य कानाला मंजूळ वाटत नाही. सैतान लोकांना सांगतो की दारू, सिगरेट व अमली पदार्थांमुळे त्यांचे मनोरंजन होईल व त्यांना आनंद मिळेल. हव्वेला देखील सैतानाने असाच फसवलं. आज देखील संपूर्ण जगामध्ये सैतान हजारो तरुणांना फसवत आहे. अनैतिकतेचा विषय असो वा चोरी करण्याचा विषय असो, सैतान म्हणतो त्यात काय वाईट आहे, जुन्या काळच्या विचारधारणा जोपासू नका. सैतान आपल्या मनात आणत असलेल्या अशा फसव्या विचारांपासून सावध असा. सैतानाचा प्रमुख उद्देश आपला नाश करणे हे आहे. 6व्या वचनामध्ये आपण पाहतो की ज्या क्षणी हव्वेने पाहिले की झाडाला चांगले फळ आहे, त्या क्षणी तिचे शरीर त्याकडे आकर्षित झाले. त्या मना केलेल्या फळासारख्या अनेक गोष्टी 20व्या शतकात देखील आहेत. अनेक गोष्टी देवाने मना केल्या आहेत, तरी देखील आपली शरीरे त्याकडेच आकर्षिले जातात. देवाच्या वचनात पुढे म्हटले आहे की हव्वेच्या डोळ्यांना ते फळ मनोहर वाटले. आपल्या डोळ्यांना देखील अनेक गोष्टी मनोहर वाटतात, परंतु देवाने आपल्याला त्याकडे पाहण्याची देखील मनाई केलेली असते. पुढे म्हटले आहे की ते फळ हव्वेच्या मनाला देखील मोहक वाटले. तिला वाटले की ते फळ तिला बुद्धी देईल. देवाने मना केलेल्या अनेक गोष्टींकडे आपले मन आकर्षिले जाते. एखाद्या गोष्टीला तुमचा विवेक मनाई करीत असेल, परंतु त्याकडे तुमचे शरीर व मन आकर्षिले जात असेल, तर सावध असा. माझी खात्री आहे की त्या वेळेस हव्वेच्या विवेकाने, म्हणजेच तिच्या सत्सद विवेक बुद्धीने तिला स्पष्टपणे सांगितले असेल की ती जे करीत आहे ते चूक आहे. तिला स्पष्टपणे माहित होते की देवाने ते फळ खाण्यास मनाई केलीये, परंतु तिने काय केले? तिच्या शरीराला व मनाला ते फळ हवे होते, म्हणून तिने स्वतःची समजूत घातली की ते फळ खाण्यास काही वाईट नाही. तिने स्वतःच्या विवेकाला, सत्सद विवेक बुद्धीला मारले व फळ घेऊन ते खाल्ले. हव्वेला पाप करण्यास लावून सैतानाने काय साध्य केले? अनेक वर्षांपूर्वी सैतान स्वतः देवाच्या उपस्थितीतून खाली पडला होता. सैतान पतन पावला होता. तो ज्या क्षणी दुष्ट झाला, त्या क्षणी इतरांना दुष्ट करणे हेच त्याचे ध्येय झाले. मानव जातीमध्ये देखील हा स्वभाव गुण आहे. जेव्हा एखादी व्यक्ती दुष्टपणा करते, तेव्हा ती त्या दुष्टपणामध्ये एकटी राहू इच्छित नाही. त्या व्यक्तीला वाटते की इतरांनी देखील त्या दुष्टपणात सामील व्हावे. मी तरुणांना प्रोत्साहित करतो की त्यांनी नीतिसूत्रे हे पवित्र शास्त्रातील पुस्तक अवश्य वाचावे. तुमच्या सगळ्यांकरता हे पुस्तक फार उपयोगी आहे. नीतिसूत्रे 1:10 मध्ये म्हटले आहे, पापी जन तुला भूलथाप देतील तर तिला वश होऊ नको. सैतान दुष्ट झाला आणि तो हव्वेला देखील दुष्टाईत ओढण्याचा प्रयत्न करीत होता. हव्वेने जेव्हा त्या विषारी आत्म्यासोबत मैत्री केली, तेव्हा ती आपल्या नवऱ्याला देखील त्या मैत्रीत ओढू पाहत होती. तिने आणखी एक फळ घेतले आणि ते तिच्या नवऱ्याला दिले. अशाच प्रकारे शतकानुशतके जगामध्ये दुष्टाई वृद्धिंगत होत आहे. एक व्यक्ती दुष्ट होते आणि ती स्वतः सोबत अनेकांना त्यात ओढते. त्यामुळेच आपण नेहमी सतर्क असावे. सैतान आपल्याकडे गर्जणाऱ्या सिंहासारखा येतो. जर तो नेहमीच गर्जणाऱ्या सिंहासारखा आला तर आपण त्याला सहज ओळखू, परंतु तो नेहमीच तसा येत नाही. कधी कधी तो प्रकाशाच्या दूतासारखा सुंदर व मनोहर रूप धारण करून येतो. दुसरे करिंथ 11:14 अशा वेळेस आपण फार सावधगिरी बाळगावी. त्या वेळेचा विचार करा जेव्हा येशूने त्याच्या शिष्यांना म्हटले की त्याला दुःख सहन करावे लागेल व वधस्तंभावर मरावे लागेल, तेव्हा पेत्र येशूला म्हणाला, नाही प्रभू, असे तुझ्या सोबत घडू नये. परंतु येशू लगेच पेत्राकडे वळून म्हणाला, अरे सैताना, माझ्या पुढून निघून जा. येशूला माहित होते की दुःख सहन टाळण्याचा सल्ला सैतानापासून आहे आणि ती सैतानाची वाणी आहे जी पेत्राच्या मुखातून निघाली. येशूला माहित होते की त्याला वधस्तंभावर मरावे लागणार, कारण मानवाच्या पापांची क्षमा होण्याचा हाच एकमेव मार्ग होता. पेत्राला हे माहित नव्हते. पेत्र येशू सोबत होता व त्याचा उद्देश चांगला होता व तो येशूचे हित चिंतित होता, परंतु त्याला जाणीव नव्हती की त्या क्षणी त्याच्या मुखाद्वारे सैतान बोलत आहे व सल्ला देत आहे की येशूने वधस्तंभावर दुःख सहन करू नये. होय, सैतान आपल्या सोबत आपल्या जवळच्या मित्रांद्वारे देखील बोलू शकतो. त्यांची वाणी आपल्याला दया दाखवणारी व नम्रपणाची वाटू शकते. त्यावेळी आपण नेहमी सावध व सतर्क असावे. आपण सर्वांनी संवेदनशील विवेकाची इच्छा बाळगावी. संवेदनशील विवेक त्यावेळी आपल्याला खूप मोठ्याने सावध करतो ज्यावेळी आपण लहानात लहान चूक करणार असतो. लहान बाळाच्या तळपायांना स्पर्श करा. हे तळपाय मऊ व नरम असतात. या तळपायांची तुलना आपल्या तळपायांशी करा. आपले तळपाय कडक झालेले आहेत. आपल्या विवेकाचे देखील अगदी असेच आहे. आपला जेव्हा जन्म होतो तेव्हा आपला विवेक लहान बाळांच्या तळपायांसारखा संवेदनशील असतो. लहान चुकांबाबतही तो फार संवेदनशील असतो. परंतु आपण मोठे झाल्यावर आपण आई वडिलांसोबत लबाडी करतो, त्यांना फसवतो, काही वस्तू चोरतो, अनेक प्रकारे इतरांना दुखवतो, परीक्षेमध्ये कॉपी करतो, पालकांविरुद्ध बंड करतो आणि इतर अनेक वाईट गोष्टी करतो. अशा प्रकारेच आपण आपल्या विवेकाकडे दुर्लक्ष करून त्याला कठीण करून मारून टाकतो जोपर्यंत तो पापाविषयी कठीण व असंवेदनशील होत नाही तोपर्यंत. आपण आपल्या विवेकाला पापाबाबत आपल्या तळपायांसारखे असंवेदनशील बनवतो. एकदा पौल म्हणाला, आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये, त्याचे विचार आपल्याला कळत नाही असे नाही. दुसरे करिंथ 2:11. सैतान फार चतुरपणे हवेकडे आला. आकर्षक वस्तूद्वारे त्याने हवेला भुरळ घातली आणि शेवटी तिचा नाश केला. आज देखील सैतान अशाच प्रकारे आपला नाश करण्याकरता येतो. केवळ आता आपण ज्या गोष्टी पाहिल्या त्याच गोष्टींचा तो उपयोग करीत नाही, तर उघडपणे सैतानी आराधनेचे काही सरळ रूप धारण करूनही तो येतो. तो लोकांना जादू टोणा, प्लॅनचेट, दुष्ट खेळ, जुगार, ड्रग्स, ग्रह ताऱ्यांचा इशारा, राशी भविष्य, हस्तरेखा भविष्य, रॉक म्युझिक याद्वारे बहकवितो. या सर्व माध्यमातून सैतान लोकांमध्ये मिसळतो. मूर्तीपूजा देखील लोकांना देवापासून दूर करून सैतानाकडे नेते. यामुळेच देव मूर्तीपूजेचा तिरस्कार करतो व आपल्याला बजावून सांगतो की आपण पूर्णपणे मूर्तीपूजेपासून दूर राहावे. तुम्हाला माहित आहे का, सिनेमा देखील तुमच्या मनाला सर्व वाईट विचारांद्वारे दूषित करतात. जेव्हा तुम्ही चित्रपटामध्ये सेक्स व हिंसाचार बघता तेव्हा तुम्हाला त्याविषयीची स्वप्न पडत नाहीत का? तुम्हाला भीतीदायक व घाणेरडी स्वप्न पडतात. अशा प्रकारे सैतान तुमच्या मनामध्ये भीतीच्या व अशुद्धतेच्या माध्यमातून प्रवेश करू पाहतो, जेणेकरून त्याने तुमच्या संपूर्ण जीवनाला हळूहळू पूर्णपणे प्रभावित करावे. झाडाकडे आकर्षित होत असता जर हव्येने मदती करता देवाकडे धाव घेतली असती तर संपूर्ण गोष्टच बदलून गेली असती. वयाच्या 19व्या वर्षी जेव्हा मी ख्रिस्ताचा स्वीकार केला तेव्हा मला माहित झालं की मी चित्रपट बघायला जाऊ नये. परंतु एके दिवशी माझे मित्र आले आणि त्यांनी मला आग्रह केला की मी त्यांच्या बरोबर चित्रपटगृहात चित्रपट बघायला जावे. मी ख्रिस्ताचा स्वीकार केल्यामुळे मी चित्रपट बघण्यास येऊ शकत नाही असे सांगण्याचे धैर्य मला नव्हते. मी त्यांच्या बरोबर चित्रपटगृहात गेलो, परंतु वाटेत मी शांतपणे प्रभूकडे प्रार्थना करीत होतो, प्रभू माझी मदत कर, मला या परिस्थितीतून बाहेर काढ, मी चित्रपटगृहात जाऊ इच्छित नाही. जेव्हा आम्ही शेवटी चित्रपटगृहापुढे पोहोचलो तेव्हा आम्ही बघितले की चित्रपटगृहापुढे एक फलक लावलाय ज्यावर लिहिले होते की त्या दिवशी चित्रपटाचे प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे. देवाने माझ्या प्रार्थनेचे अद्भुत रीतीने उत्तर दिले म्हणून मी देवाची स्तुती केली. परंतु देव माझ्याशी बोलला व म्हणाला, मी या वेळेस तुझी मदत केली आहे, परंतु पुढच्या वेळेस तू स्वतः नाही म्हणावीस. पुढच्या वेळेस जेव्हा माझे मित्र माझ्याकडे आले तेव्हा देवाने दिलेल्या माझ्या प्रार्थनेच्या उत्तरामुळे मला नाही म्हणण्याचे मोठे धैर्य प्राप्त झाले होते. मी त्यांना सहजपणे नाही म्हणू शकलो. जेव्हा देव एदेन बागेमध्ये आला तेव्हा तो आदाम व हव्वे सोबत बोलला. देवाने त्यांना त्यांचे पाप दाखवून दिले, देवाने सैतानाला शाप दिला आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापेन, ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. उत्पत्ती 3:15. ह्याची पूर्तता काल्वरीच्या वधस्तंभावर झाली. येशू ख्रिस्त स्त्रीच्या पोटी जन्मला व त्याने वधस्तंभावर सैतानाचे डोके फोडले. सैतानाने येशू ख्रिस्ताच्या हातापायांमध्ये खिळे ठोकण्याद्वारे येशूची टाच फोडली. अशा प्रकारे उत्पत्ती 3 शेवट आपल्याला आशेचा संदेश देण्याद्वारे झाला की सैतान आपल्यावर नेहमी करता राज्य करू शकणार नाही. येशू पृथ्वीवर आला व त्याने सैतानाला पराभूत केले. आता येशू सर्व लोकांना सैतानाच्या अधिकारापासून मुक्त करू शकतो. आता तुमच्या जीवनावर यापुढे सैतानाची सत्ता असू नये. कठोर झालेला तुमचा विवेक लहान बाळाच्या तळपायांसारखा संवेदनशील होऊ शकतो, परंतु त्याकरता तुम्ही विश्वास ठेवावा की येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला, त्याने सैतानाच्या सत्तेचा पूर्णपणे पराभव केला. येशू केवळ तुमच्या पापांची क्षमा करण्याकरताच मरण पावला नाही, तर तो तुम्हाला सैतानाच्या सत्तेतून मुक्त करण्याकरता देखील मरण पावला. सैतानाने तुम्हाला लावलेल्या अनेक वाईट सवयींपासून तुम्हाला मुक्त करण्याकरता येशू मरण पावला. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपल्या तारणाऱ्या प्रभू येशूने नेहमी करता कायमचे सैतानाचे डोके पूर्णपणे फोडले आहे. हालेलुया.